नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इन आर नेक्स्ट पॉडकास्ट. आणि आजचा पॉडकास्ट वेगळा आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. आणि आज माझ्यासोबत आहे मिस्टर सुनील.
हॅलो, नमस्ते ऑडियन्स.
तर सुनीलजी, तुम्हाला काय वाटतं सातत्याचा केवढा मोठा रोल आहे? अँड व्हॉट डज सातत्य मीन्स टू यू?
सर्वात पहिलं सगळ्यांना माहीत आहे नमस्ते, की एकदा परत ह्या पॉडकास्टवर आलो आहे मी. सातत्य मीन्स कन्सिस्टन्सी, आणि की जे काम तुम्ही सुरू केले त्याला कंटिन्युअस करत राहायचं, की जवळ म्हणजे त्याचा रिझल्ट भेटत नाही.
कन्सिस्टन्सी इज थिंग म्हणजे फार डीपली रोटेड आहे. म्हणजे कुठेही जावा, कन्सिस्टन्सी इज एव्हरीवेअर. कन्सिस्टन्सी नसतील तर रिझल्ट नसतील. अँड द बिगेस्ट थिंग इज की बऱ्याचशा मंडळीला कन्सिस्टन्सी कळते खरं, पण वळत नाही.
इट्स ट्रू ट्रू. लई आपण म्हणजे असं मी लई पण असं नाही का पॉडकास्टमध्ये ऐकले पण नाही लोकांचं, नाही का म्हणजे मी पण स्पेशली माझ्यावर एक्सपेरिमेंट केलं आहे मी, की जेव्हा फर्स्ट टाईम हा कॉन्सेप्ट ऐकला ना, फर्स्ट टाईम प्रॅक्टिस करतो ना, तर इट्स व्हेरी डिफिकल्ट, की आपण नाही का आपण त्या फेजला जातच नाही की आपण सातत्याने ते काम पूर्ण करू.
कन्सिस्टन्सी म्हणजे आपल्याला बारका असल्या म्हणजे छोटा असल्यापासूनच आपल्याला माहिती असतं आहे कन्सिस्टन्सी काय आहे. फक्त ते आपण इतकं लांबपर्यंत घेऊन नाही जात, किंवा बऱ्याचदा आपण विसरून जातो. फॉर एक्झाम्पल, आता बारका असताना इथे प्रत्येक जण कोणीही असेल त्याला व्हेकल चालवायला येतच असेल. फॉर एक्झाम्पल या सायकल, वी हॅव फॉल डाऊन मेनी टाईम्स.
येस,
हाऊ मेनी टाईम्स वी फेल? म्हणजे बऱ्याचदा पडलो, बऱ्याचदा लागलंय, बऱ्याचदा खरसटलंय, बट वी स्टील नो हाऊ टू राईड अ सायकल. हाऊ? कन्सिस्टन्सी, सातत्याने
सातत्याने प्रयत्न केला आपण, त्याचे
पडत राहिलो, शिकत राहिलो, पडत राहिलो, शिकत राहिलो. अँड वन ऑफ द थिंग इज की कन्सिस्टन्सी बघितलं जाईल तर लाईफमध्ये ज्याला जमलं ना इज ह्युजली सक्सेसफुल.
ऑफकोर्स, कारण की बरोबर ना, की आता एक सेम आपण युट्यूबच पण एक्झाम्पल पाहिलं ना, हु इज कॅरेमिनाटी बिफोर 2019, कोणतरा बघतो ना, आणि त्यांनी त्याला जवळपास किती 5 वर्ष लागले ऑलमोस्ट सक्सेसफुल आता युट्यूबला. नॉट कॅरिंगी, बट एव्हरी कॉन्टेंट क्रिएटर जो आज सक्सेसफुल आहे, कंटिन्युअसली त्यांनी कॉन्टेंट क्रिएट केलं, अपलोड केलं, ते काम सोडलं नाही, त्यांनी ते मास्टर झाले.
बरोबर,
ठीक आहे. आणि इव्हन आता एक मिस्टर बीस्ट, द टॉप युट्यूबर,
येस येस,
10 वर्ष झाले त्याला युट्यूबवर, 10 वर्ष
म्हणजे हा वन ऑफ द रिचेस्ट
युट्यूबर इन द वर्ल्ड, अँड वन ऑफ द हायएस्ट सबस्क्रायबर्स. मतलब जेवढे पण चॅनल आहेत ना, त्याचे सगळे चॅनलला मिलियनच्या वरती सबस्क्रायबर आहेत.
म्हणजे बघितलं जाईल तर कन्सिस्टन्सी नॉट ओनली फॉर कंटेंट क्रिएटर्स, आता ही एंटरप्रिन्युअर एज वेल.
सेम 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 थिंग.
कारण की फॉर एक्झाम्पल, मी काल परवाच एक बघत होतो इंटरव्ह्यू, क्रेडचा फाउंडर, त्याला एकदा विचारलं व्हॉट डज अ सक्सेसफुल एंटरप्रिन्युअर मीन्स टू यू. ही त्यांनी फार सोप्या शब्दात सांगितलं, एंटरप्रिन्युअर बनना इतनाही है, बस 100 बार गिरता है, 101 बार उठता है. म्हणजे तो सातत्याने ते कन्सिस्टंटली तो काम करत राहतो. ही फेल्स, ही लर्न समथिंग न्यू, ही ट्राइज अगेन,
अगेन गेट अप,
गेट अप, एवढंच आहे.
सेम थिंग, ऑफकोर्स इट्स सेम, बिकॉज एका ठिकाणी पण मी ऐकलं होतं की सक्सेस कम बाय फेलियर्स.
बरोबर,
सो मेनी फेलियर्स, नॉट वन फेलियर, सो मेनी फेलियर्स. सो दॅट्स इट.
कारण की एव्हरी मास्टर वॉज वन्स अ बिगेनर, आणि तो बिगेनरने कधी त्याची कन्सिस्टन्सी सोडली नाही, त्यामुळं आज तो त्या त्या पोस्टवर आहे, त्या त्या पोझिशनवरती आहे.
बरोबर आहे ना, की आपण प्रॉब्ली काय ना, कुठलं पण काम घ्या, मतलब जर लाईफमध्ये आता असं करायला लागलं की ना, जेव्हा आपण तुम्ही लाईफमध्ये टाईम टू टाईम फेलियर्सशी डील करता, ठीक आहे, कन्सिस्टन्सीचा एक फायदा काय तुम्हाला सांगतो, आता जेव्हा तुम्ही टाईम टू टाईम फेलियर्सशी डील करता ना, तर यू आर ॲक्सेप्टिंग युअर फेलियर्स, की हां भाई, म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगला जी फेलियरची भीती असते ना, ती संपून जाते. ठीक आहे, आता तुम्ही कॉन्टेंटला असं बघता ना, की म्हणजे कॉन्टेंट इन द सेन्स की तुम्ही त्या कामाला असं बघता ना, की ओके मी हे काम करतोय, ठीक आहे, यू आर नॉट थिंकिंग अबाउट आउटकम,
बरोबर,
यू आर जस्ट फोकसिंग ऑन युअर वर्क, कर्म.
बरोबर, बरोबर.
हा, तो हा फायदा येतो, म्हणजे जर तुम्ही गिवअप करत नाही कुठल्या गोष्टीला ना, तर यू आर जस्ट फोकसिंग ऑन युअर कर्म, की अच्छा मला हे कामाला परफेक्ट करायचं.
बरोबर,
आउटकम तुम्ही फोकस करत नाही, भले तुम्ही ते ट्राय करता, अच्छा एक वस्तू ट्राय करता, नाही चाललं, ओके अगेन लेट्स ट्राय न्यू थिंग, मग तुम्ही ते काय म्हणतात ना स्टार्टिंग घेतलं काय होतं की ना माणूस जेव्हा आउटकमवर फोकस करतो ना तेव्हा तो जर रिझल्ट भेटत ना तो डिमोटिवेट असतो.
बरोबर.
बट टाइम टू टाइम गेम मध्ये असताना आपण गेम खेळतोय आउट होत नाही हे ग्राउंड फील्ड सोडलं नाही मग फोकस चेंज होतो आपला.
बरोबर. अँड म्हणजे जे तुम्ही बोलला ट्रूली म्हणजे बरोबरच आहे त्यात काही वाद नाही. कारण की हीच गोष्ट ना ऍक्च्युली आय रेड अ बुक ॲटॉमिक हॅबिट त्यामध्ये पण जेम्स क्लिअर हेच म्हणतात की तुम्हाला फक्त डोंट फोकस जसं तुम्ही म्हणला की तुम्ही ते ह्याच्यावरती फोकस नाही करत मला काय मिळेल यात मग काय यू जस्ट फोकस ऑन दी गेम. मीन्स त्यांचंही बोलायचं एवढंच की जस्ट फोकस ऑन युअर डे टू डे थिंग्स म्हणजे तुमचं काय आहे ती गोष्ट मीन्स हाऊ कॅन यू रीच दॅट. फॉर एक्झाम्पल इफ यू वॉन्ट टू बी रीच फोकस ऑन नॉट बिंग मला कसा 10,000 चेक मिळेल जस्ट फोकस ऑन हाऊ कॅन आय गेट रिच म्हणजे मी आत्ता काय करू शकतो वॉट आय कॅन डू जस्ट लाईक आय कॅन स्टार्ट इन्व्हेस्टिंग राईट नाऊ मी इन्व्हेस्टिंग स्टार्ट करेल तेच मी सातत्य म्हणजे कन्सिस्टंटली करत राहील अँड वन डे यू विल बी रिच. म्हणजे यू हॅव टू फोकस ऑन द प्रोसेस नॉट ऑन द आउटकम अँड प्रोसेस इज नथिंग बट कन्सिस्टन्सी.
एक्झॅक्टली सेम थिंग.
बरोबर.
एक्झॅक्टली प्रोसेस इज नथिंग अबाउट जस्ट सिम्पल थिंग की सातत्य किती वेळा तुम्ही ते काम करताय आणि वन थिंग एक चांगली गोष्ट आहे जी की जे पण काम तुम्ही सातत्याने करता ना त्या कामचे तुम्ही मास्टर बनता.
बरोबर आहे. बरोबर आहे. आणि हे पण तेवढंच बरोबर आहे दॅट हे तर तुम्हालाही माहिती असेल की देर इज नथिंग कॉल्ड एज ओव्हरनाईट सक्सेस.
नथिंग नथिंग देर इज नो
दॅट इज जस्ट कन्सिस्टन्सी पेड ऑफ ॲट वन डे.
एक्झॅक्टली सेम द वन ह्या नाही का कोणतो ती हर्षित मेहताची सिरीज मधला कोणतो हिरो
प्रतीक गांधी
हा तो यु नो एव्हरीबडी स्टार्ट टॉकिंग अबाउट दॅट त्याला सांगतात की नाही का तो तर त्यामुळे फेमस झाला तो ना तेरी सक्सेस ओव्हर नाईट आहे. तो लय भारी गोष्ट म्हणणं म्हटलं की दुनिया के लिए ओव्हर नाईट आहे लेकिन मेरे लिए 14 साल.
बरोबर. अगदी बरोबर. कारण की 14 इयर्स ऑफ कन्सिस्टंट हार्डवर्क
इन ऍक्टिंग फील्ड.
येस. ठीक आहे. त्यामुळे आज तो झाला देन ही गॉट दॅट चान्स. ही लिटरली मेड हिज ओन लक बाय हार्डवर्क बाय कन्सिस्टन्सी.
हा आणि द वन थिंग डायरेक्ट म्हणजे जी मला कळली की लक ना म्हणजे लक जर लक क्रिएट करायचं असेल ना मतलब मी आता माझं म्हणत नाही की जेवढं पण लोकांचं ऐकलं जेवढे पॉडकास्ट ऐकलं एव्हरीबडी सेज करतात की लक इज क्रिएटेड बाय हार्डवर्क. मतलब ते म्हणतात ना तुम्ही की आमचं लक नाही दॅट इज
यू क्रिएट युअर ओन लक.
यू क्रिएट युअर ओन लक आणि यू क्रिएट युअर ओन डेस्टनी.
बरोबर.
इन भगवद्गीता सेज दॅट की हां ऑफकोर्स इट्स ट्रू दॅट की ते म्हणतात ना की हर एक लाईफ में कुछ लिखा हुआ है कि वो होगा बट देर इज ओनली 99% मतलब जो होना है वो तो होगा बट हा तुमच्याकडे ती पॉवर आहे यू कॅन चेंज युअर डेस्टिनी एज वेल.
बरोबर. यावर जाता समजा तुम्हाला एकदम सिम्पली सांगायचं झालं आय विल टेल यू अन स्टोरी हाऊ कन्सिस्टन्सी लक आर अँड मेक युअर ओन लक इज रिअली रिलेटेड. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक आता डायव्हर आहात डायव्हर इन द सेन्स जो पाण्याच्या गोता नाही का समुद्राचे डायव्हर्स असतात
प्रोफेशनल डायव्हर्स प्रोफेशनल राइडर.
नाऊ फॉर एक्झाम्पल बाय तुम्ही ते डायव्हिंगचं काम 10-20 वर्ष करताय कन्सिस्टंटली यू आर डुइंग इट अँड यू आर रियली गुड ॲट इट अँड इफ बाय चान्स की पृथ्वीवरती एक अशी समुद्राच्या इथे एक असं ट्रेंच मिळालाय की ज्याच्यामध्ये नो पॉसिबल ड्रायव्हर कुड गो डाऊन अँड डू रिसर्च देन दे विल सर्च फॉर हू इज द बेस्ट इन दॅट.
Exactly.
Then they will reach to you and you will be the first person to dive in that cave.
Exactly.
Means now आता इतिहासात तुमचं नाव छापणार की इज द फर्स्ट मॅन हू डाइव दॅट डीप. इन द सेन्स यू लिटरली मेड युअर ओन लक. आता कुठले म्हणू शकते लकी आर याला चान्स मिळाला खाली जा बट वाय इज लकी बिकॉज ही वॉज वन ऑफ द बेस्ट सुटेड फॉर इट. सिंपल. आता नील्स आपला नील
आर्मस्ट्रॉंग इज अ बेस्ट फायटर प्लेन आय थिंक इज हा तो बेस्ट फायटर प्लेन हे होता.
बरोबर.
पायलट होता ना.
बरोबर.
ऑफकोर्स हा नो डाऊट की त्याला पण ट्रेनिंग द्यावं लागली स्पेसच पण एक्झॅक्टली ना फायटर प्लेन होता म्हणून पायलट होता म्हणून त्याला चान्स भेटला.
आता तुम्ही म्हणू शकतात आता बरेचसे लोक म्हणतात की येस ही इज लकी आउट ऑफ सो मेनी ॲस्ट्रॉनॉट ही वॉज द चुजन वन बट हाऊ ही वॉज द चुजन वन ड्यू टू हिज कन्सिस्टन्सी इज हार्ड वर्क.
एक्झॅक्टली. असे भरपूर केसेस ज्यामध्ये लोक सेम ना इफ यू हॅव दॅट मास्टरी इन दॅट वन पर्टिक्युलर सब्जेक्ट ठीक आहे यू आर लकी.
बरोबर.
कुठल्या पण सब्जेक्टचं तुम्ही मास्टर आहात तुम्हाला ते पिक करणारच आहे ना. आणि लक इन अ सेन्स की सबसे पहिले जे लोक म्हणतात ना की यार तो लकी आहे तो हे अरे ते काय नाही बाबा ते पहिले तुम्ही जर थोडा लक वगैरे स्वतः काम करा ते कळ तुम्हाला कोण लकी कोण लकी नाही आहे.
येस म्हणजे यू इफ यू वॉन्ट टू बी द बेस्ट ॲट समथिंग बी कन्सिस्टंट फॉर इट पिरियड.
आणि कन्सिस्टन्स एक अजून एक क्वेश्चन होतं दॅट्स पेशन्स.
बरोबर पेशन्स अगदी अगदी पेशन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कन्सिस्टन्सी ऍक्च्युली कन्सिस्ट टू मेक हॅपन कन्सिस्टन्सी पेशन्स इज द रिक्वायर्ड इट्स क्रिटिकल देअर.
त्याच्याशिवाय
होणार नाही. इफ यू एक्सपेक्ट शॉर्ट कमिंग्स असे नाही का की लगेच होऊन जाईल यार फर्स्ट फोर मंथ्स का काम आहे हो जायगा असं. सॉरी टू से इट्स नथिंग लाईक दॅट.
ते म्हणतात ना लाईक एक मी मीम पाहिला होता नेटवर्क मार्केटिंग मध्ये.
नेटवर्क मार्केटिंग झाला हाचे खूप मोठा जोक वाटतो नेटवर्क मार्केटिंग जाऊन द्यायला आपण नंतर कव्हर करू.
सॉरी जो पण नेटवर्क मार्केटिंग करतात त्याच्याबद्दल म्हणजे इंडस्ट्री इज गुड आहे बट जस्ट मी ऐकलं होतं की तो म्हणतो की बॉस काही नाही चार फक्त एकदा इन्व्हेस्ट करायची आणि चार महिने BMW ऐसा नाही आहे भाई त्यात पण मेहनत आहे. नेटवर्क मार्केटिंग इज अ गुड इंडस्ट्री बट चूज द राईट कंपनी भाई मी तर ते सांगेन. आय एम नॉट
म्हणजे सुनील जी अगेन्स्ट नाही
सांगतोय की असं नाही की जे तुम्हाला म्हणत ना चार महिन्यात BMW समजायचं हे तो फ्रॉड आहे तो मार्केटिंग नाहीये.
बट या वन थिंग्स टू लर्न पण ऍक्च्युली पेशन्सचा हा खूप मोठा खेळ असतो. बिकॉज आय थिंक सो की फॉर काय माहिती की असा एक देर इज समथिंग स्टोरी ऑर आय डोंट रिमेंबर की एका गोष्टीसाठी ना एक देर वॉज अ चायनीज एम्परर चायना म्हणजे एक स्टोरी आहे ही जस्ट पब्लिक इट्स ओपन टू यू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू थिंक ऑफ इट बट मला पेशन्सवरती सांगायचं आहे दॅट की एक राजा होता मीन्स हाऊ इज पेशन्स पेड ऑफ देर वॉज अ किंग अँड त्याच्या किंगडममध्ये सांगितलं की मला बेस्ट पेंटिंग करून दाखवा राईट. आणि सगळे पेंटर्स आले आणि सगळ्यांना वेळ विचारलं तुम्ही किती वेळ घेणार सो एव्हरीबडी बीज लाईक गिव्ह मी अ मंथ ऑर गिव्ह मी अ वीक नाही का म्हणजे एक हफ्ता द्या एक महिना द्या करून देतो अँड इज ओके लाईक डन. पण त्यातलं एक असा पेंटर येतो दॅट गिव्ह मी 5 years किंग वॉज शॉक म्हणजे 5 वर्षात तू एवढं काय करणार आहेस नाही का आणि तू किंग आहे म्हणतो मी जगेल की नाही मी टिकेल की नाही का नॉट म्हणजे वी डोंट नो द फ्युचर फायर समथिंग कुड हॅपन युद्ध चालू होऊ शकतो माझं काही होऊ शकतं राज्य नाही टिकू शकत व्हॉट एवर दॅट पेंटर सेड सिम्पली की इफ यू हॅव द पेशन्स यू विल गेट इट नसेल तर द्या सोडून. बट नाव आता तो किंग द्विधेत पडला की व्हॉट टू डू कारण की ही वॉज ऑल्सो ग्रेट म्हणजे त्यालाही कलेची फार जाण होती अँड दॅट्स वाय ही चूज दॅट कॉम्पिटिशन काय ठेवलेली फॉर द बेस्ट पेंटिंग. सो ही वॉज लाईक की हा फसवू पण शकतो 5 वर्ष घेणार देणारच नाही तर पण तरी ही वॉज रिअली लो ऑन पेशन्स तो त्याला भांडायला लागला बोललो मला 1 महिन्यात आले बट दॅट पेंटर सेड नाही होणार मी जातो. Then that king said, okay, I'll give you 5 years. तुला 5 वर्ष देतो कर. अँड मंथ ऑर सो गेले की बाकीचे पेंटर्स येतात त्यांना पेंटिंग दाखवत पण खरं सांगतो त्याला एकही नाही आवडत त्याला म्हणे काही खास नाही म्हणजे ऍक्च्युली ही एक स्टोरी
म्हणजे
पण आणि 5 वर्षानंतर त्याच्या लक्षात नसतं पण तो पेंटर येतो म्हणजे पेंटर सेज This is the painting. आणि जो तो पेंटिंग बघतो ही गॉट तो एवढा खुश होतो म्हणजे एवढा त्या पेंटिंगमध्ये हा होऊन जातो ही गॉट सो म्हणजे त्यामध्ये जे रुजून जातो तो की त्या स्टोरीमध्ये इट्स अ चायनीज स्टोरीमध्ये असं सांगितलं की लिटरली तो पेंटिंगच्या आतच जातो इट्स अ चायनीज स्टोरी म्हणजे ते इतकी सुंदर असते अँड देन ही लर्न्स दॅट पेशन्स इज एव्हरीथिंग इफ यू वॉन्ट टू हॅव दॅट ग्रेट थिंग पेशन्स इज एव्हरीथिंग. आणि हीच गोष्ट इंग्लिशमध्ये पण सिंपल आहे रोम वॉज अन बिल्ट इन वन डे आहे की नाही
सेम कुठं पण किंगडम म्हणजे जे पण हिस्ट्रीमध्ये जे पण सिव्हिलायझेशन होती लाईक कुठे पण जी सभ्यता होती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ते एका दिवसात नाही बनली ते पण त्यांना पण पिढ्यान पिढ्या घालणार
पेशन्स
इवन आवर इकॉनॉमी
ऍक्च्युली येस
एव्हरीथिंग इज
दिस इज द क्लोजेस्ट एक्झाम्पल यू कॅन गेट
दॅट वन पॉडकास्ट आय जस्ट लर्न अबाउट जिओ पॉलिटिक्स थिंग अँड दॅट इन दॅट पॉडकास्ट की तो मतलब सांगत होता की इन इंडिया गव्हर्नमेंट नीड ॲट लीस्ट 5 years टू गिव्ह रिझल्ट पब्लिक मतलब
5 वर्ष
लागतं म्हणजे एक गव्हर्नमेंट आली ठीक आहे तिने 5 years रूल केलं पण तिथे जे कामाचे रिझल्ट येणार ते एका वर्षात नाही मिळणार ते तुम्हाला 5 वर्षामध्ये दिसणार कारण की कामं पटकन होत नाही सिस्टममध्ये टेक टाइम्स आणि देर इज अ करंट गव्हर्नमेंटनी पण तेच सगळं चालू नाही की 5 वर्षाची त्यांची मेहनत आत्ता कुठे जाणार म्हणजे हे शो होती दॅट इज पेशन्स म्हणजे बली तुमच्याकडे किती पण मोठा सिस्टम असून तो ठीक आहे सिस्टमला पण वर्क करायला वेळ लागतो
अगदी बरोबर
आणि त्याला पण हे सातत्य पाहिजे
बाबा
पण ते म्हणजे मध्ये सोडलं तर गेलं ते पण
बिकॉज आता जिओ पॉलिटिक्सच तुम्ही सांगतोय अगेन हे परत कन्सिस्टन्सी रिलेटेड आहे कसं आहे ना जो देश आता पुढे आहे ना तुम्ही एक ऑब्झर्व कराल की त्या देशामध्ये सातत्याने एकच गव्हर्नमेंट आहे म्हणजे तुम्ही इफ यू थिंक डीपली चायना त्या काळापासून सेम गव्हर्नमेंट आहे सेम आयडियोलॉजी आज तो वन ऑफ द टॉप देश आहे रशिया सेम थिंकिंग सेम आयडियोलॉजी गो टू USA सेम आयडियोलॉजी म्हणजे ते डेमोक्रॅट रिपब्लिक चालूच असतं त्यांचं पण तरी पण सातत्याने एकच येतं त्यांच्यामुळेच त्यांचा प्रोग्रेस अँड जस्ट ॲट द ऑपोजिट एंड जस्ट सी द कंट्रीज की त्यांच्यामध्ये काही कन्सिस्टन्सी नाही गव्हर्नमेंट प्राईम एक्झाम्पल पाकिस्तान सारखी गव्हर्नमेंट बदलत असते रिझल्ट नाही दिसत परत ते म्हणजे इट्स अ टोटल फेलियर म्हणजे तुम्ही या देशांमधनं पण शिकू शकता दॅट हाऊ तुमचं सातत्य इम्पॉर्टंट आहे आणि अँड वी आर ऑल्सो लक्की दॅट आता मी आपली जी गव्हर्नमेंट आहे ती बऱ्याच वर्षापासून आहे आता फॉर मेनी इयर्स नाव इट्स शोईंग रिझल्ट आता इकॉनॉमी जसं तुम्ही म्हणला इकॉनॉमी आता वाढते
आता मला वाटतं की 2014 ते 2019 काळात गव्हर्नमेंट एक व्हेरी हार्ड डिसिजन लाईक काय म्हणतात ब्लॅक म्हणजे पैसे पण दिले म्हणजे करन्सी चेंज केलं
डिमोनेटायझेशन
आणि अजून दोन तीन डिसिजन घेतले बट राईट नाव हा इट्स ट्रू दॅट टाइम आवर इकॉनॉमी डाऊन मध्ये गेली बट राईट नाव वी आर क्रॉसिंग UK
बरोबर
द वर्ल्ड 5th लार्जेस्ट इकॉनॉमी लाईक बूम
आणि हे कसं काय झालं दॅट ऑल पेशन्स ते कन्सिस्टन्सी कन्सिस्टंटली उत्पन्न झालेलं कन्सिस्टंटली उत्पन्न झालेले आपण म्हणू शकतो की कंपाऊंडिंग पण थोडंफार झालं आता कंपाऊंडिंग इज अ डिफरंट कॉन्सेप्ट पण एक सॉर्ट ऑफ सिमिलॅरिटी पण आहे कंपाऊंडिंग इज द ते पण कन्सिस्टन्सीमुळेच होतं
ते मल्टिप्लाय होतं ना म्हणजे वाढत होतं तुम्ही जेवढी मेहनत करणार तुम्हाला रिझल्ट भेटणार
येस येस आणि ऍक्च्युली जे आता आपली राईज होती इकॉनॉमी अगेन इट्स रूट्स गो टू दॅट ज्या काळी मनमोहन सिंग वॉज
एक्झॅक्टली ट्रू
त्यांनी ग्लोबलायझेशन काय ते
दॅट
आय टी इंडस्ट्री सगळं बाहेरनं
त्यांनी
मग त्या काळापासून ते रोलिंग डाऊन होत होत म्हणजे सॉर्ट ऑफ ते स्नोबॉल कसा असतो तुम्ही छोटासा टाकलो तो मोठा हो जातो मोठा हो जातो नाव इट्स टचिंग द स्काय आपली इकॉनॉमी
एक्झॅक्टली इज नॉट इन द 2014 इट्स स्टार्टिंग फ्रॉम 1991 दॅट टाइम दॅट की जेव्हा इंडिया बँक करप्सीवर होता
होय त्या काळापासून सगळ्या गोष्टी झाल्या
त्या काळापासून म्हणजे एका देशाला पण टॉप 5 मध्ये यायसाठी इट्स टेक ऑलमोस्ट 25 years
हो ना
आणि हाऊ द गव्हर्नमेंट वर्क
हो ना
अँड वी पीपल यार सरकारने कुछ किया ही नाही and there is a real example of Pakistan it's a little bit controversial but see if you don't have a government stability in your country then why Jeff Bezos and why Steve Jobs invest in your country because he said they evade mote amount invest karta almost 200-300 crore okay tanna pan outcome paijane shevti
barobar tumhi that stability paijil ani that's why due to this ह्या स्टेबल गव्हर्नमेंटमुळेच मग ते बाकीचे आता येत आहेत ना आपल्या देशात पण
इवन इंडिया हॅज अ ट्रॅक रेकॉर्ड व्हेरी गुड ट्रॅक रेकॉर्ड त्या स्टेबिलिटी हे ह्या पण इवन द गव्हर्नमेंट चेंज द इकॉनॉमिक पॉलिसीज विल बी सेम नॉट लाईक जास्त चेंज होत नाही
बरोबर
जे आहे ते जातात ते
बरोबर आणि बघितलं जाईल तर आता कंपाऊंडिंगचा मोठा रोल आहेच ना. कंपाऊंडिंग इज समथिंग तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजायचं झालं,
लाईक एक म्हणतो ना बटरफ्लाय इफेक्ट काहीतरी असतो, मी असे मला माहिती नाही येतो त्याला काहीतरी म्हणतात बटरफ्लाय इफेक्ट म्हणतात की त्याला हे ते पण सेम हार्डवर्क आणि काहीतरी जर मिक्स कंपाऊंड येतात त्याला काहीतरी म्हणतात, तो वर्ड मला आठवत नाही आहे. पण
जसं कोकूनच्या बाहेर तो बटरफ्लाय येतो आणि तो काहीतरी वेगळा असतो.
हां परवा शेवटी त्याला काहीतरी म्हणतात, त्याला मी एक पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं म्हणजे एक ग्रोथ जो होती ना त्या ग्रोथमध्ये पण टर्म आहे त्याला हे म्हणत बटरफ्लाय इफेक्ट आठवत नाही आहे.
कंपाऊंडिंग समजायसाठी ना एकदम सोप्या पद्धतीने लेटा आहे, मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. इंडियातलीच आहे की राजा असतो एक अँड ही तो डिसाईड करतो की मी जे सगळे ब्राह्मण आहेत भिक्षू आहेत किती आहेत त्यांना मी आय विल गिव्ह दॅम मनी ग्रीन काही नाही का. आता बरेचसे येतात कोण कोण बोरी बोरी भर नाही का राईस गहू घेऊन जातात, ते ही सेड नॉट अ प्रॉब्लेम. नाव दॅट वन गाय कम्स म्हणजे एक माणूस येतो की ही सेड गिव्ह मी अ वन ग्रेन ऑफ राईस म्हणजे मला एक तांदूळचा एकच पीस द्या. ते हसतात सगळे म्हटलं एकाने काय करणार, तो जस्ट लिसन म्हणजे ऐका माझं. तर ते चेस आपला एक चेस बोर्ड असतो ना चेस बोर्ड तिथं पुढे ठेवतं, तो म्हणला की आता एका घरामध्ये एक ग्रेन ऑफ राईस आहे, दुसऱ्या ग्रेनमध्ये ते मल्टिप्लाय करून हवं आहे म्हणजे आता दुसरा घर आहे सो इट बिकम्स टू दोन, तिसऱ्या घरात आहे तर मल्टिप्लाइड बाय थ्री टू थ्री जर सिक्स
स्टोरी तुम्हाला स्टोरी माहिती आहे.
आणि असं करत करतच तो परत सिक्स मग ते वाढत जातं आणि चेसचे ऍक्च्युली घर असतं 64. तर त्या पॉइंट पर्यंत येता राजाचं अख्खं म्हणजे हिज ट्रेजरी मधलं त्याच्या जे अख्ख्या फोर्टचं जे राशन असतं अख्खं जातं फॉर दॅट वन गाय. म्हणजे सगळे शॉक होतात अँड दॅट गाय गोज इझिली, तो हसत जातो बोलले राजा तुम्ही प्रॉमिस केलं अँड हिज राजा इज ऑल्सो हेल्पलेस. ते म्हणला आता हा प्रॉमिस तर केलं म्हणजे तो चिडतो पण जरा की बाकीच्यांना आपल्याला हा गेम कळलाच नाही.
ते शोरे ऐकले मी तो ती अमाऊंट एवढी मोठी असते की ते राजाला पूर्ण द्यावं लागतं ऐकले मी पण ते.
आणि
कंपाऊंडिंगचा फायदा असतो मेहनत पण करा.
हा म्हणजे आता हे कसं झालं तो सातत्याने मल्टिप्लाय करत राहिला ना त्यामुळेच. अँड सेम गोज फॉर वेल्थ, सेम गोज फॉर हेल्थ, सेम गोज फॉर हॅपीनेस
अँड सेम गोज फॉर एनी स्किल आणि एनी लाईफ.
येस
हेल्थ
वेल्थ स्वतःच काही असेल तुम्हाला सातत्य पाहिजे आणि सातत्यामुळे मग कंपाऊंडिंग होते.
आणि कुठल्या पण फील्ड मध्ये जो पण स्टॉपला आहे ना त्याचा वन एक की फॉर्म्युला आहे दॅट इज कन्सिस्टन्सी. त्या गेम मध्ये तो मास्टर बनलाय आणि त्या मास्टर म्हणून त्याला लोक पे करत आहे.
बरोबर
बेसिक रोल कुठला पण गेम घ्या
फॉर एक्झाम्पल आता समजा वेल्थचा गेम घेतला चला लेट्स आता मी जसं म्हणलं हेल्थ वेल्थ आणि तुमचे स्किल्स वेल्थचं एक्झाम्पल घेऊया. वॉरेन बफेट सगळ्यांना माहिती असेल वन ऑफ द रिचेस्ट गाय, ही इज द ॲडव्होकेट ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे तो कंपाऊंडिंग एवढं सांगतो लोकांना मीन्स ही जस्ट ॲडव्होकेट्स इट अ लॉट. आणि त्याला विचारलं व्हॉट्स युअर सिक्रेट ऑफ वेल्थ, ही सेज कंपाऊंडिंग. तो बोलला कंपाऊंडिंग सगळं काय बिकॉज फ्रॉम यंग एज त्यांनी इन्व्हेस्टिंग जे चालू केलं ते चालूच ठेवलं ते आणि त्याचं सातत्य एवढं. ही इज अन ओल्ड गाय, आता किती वय असेल त्याचं 80-70 मला माहीत नाही, ही इज अन ओल्ड गाय. तर तो सांगत होता की मी त्या वेळेपासून जे मार्केटमध्ये पैसे टाकलेत ते मी काढत नाही. म्हणजे विश्वयुद्ध 2 झालं का समजा, विश्वयुद्ध 2 नाही म्हणजे सॉर्ट ऑफ डिप्स झाले म्हणजे म्हणतात ना एक ब्लॅक फ्रायडे असतो काय एकदम इकॉनॉमी खाली जाते.
2008
मध्ये झालं ना क्रॅश येतात हे सगळं असू नये बट ही कन्सिस्टंटली तो इन्व्हेस्ट करत राहिला. आता समजा त्याचे 1 मिलियन होते पुढच्या वर्षी 2 मिलियन झाले, 2 मिलियन तरी त्याने काढले नाही मार्केटमध्येच ठेवले. सो दॅट 2 मिलियन परत दुप्पट झाले 4 मिलियन झाले, 4 मिलियन झाले तरी तो नाही जाऊन दे किती झाले राऊंड दे ते 4 मिलियनचे परत डबल झाले 8 मिलियन आणि अशी अशी करत गेंड इज वेल्थ. आज तू वन ऑफ द रिचेस्ट गाय
इन स्टॉक मार्केट
आणि वेल्थमध्ये पण. अँड इफ आता हेच एक्झाम्पल मी घेतलं तुमच्या फिटनेसमध्ये, नो बेटर एक्झाम्पल दॅन विराट कोहली हिमसेल्फ.
नो बेटर एक्झाम्पल इज अ लेजंड मॅन.
तू छोटा असल्यापासून क्रिकेट खेळतोय, एवढी वर्ष तू क्रिकेट खेळतोय त्याच्यामुळे आज तो आहे तो आहे.
यु नो द बिगेस्ट क्रिकेट प्लेअर इन द वर्ल्ड इज विराट कोहली.
होय, आत्ताचा तर लेटेस्ट तोच आहे.
व्हेन यू सी
द मोस्ट फॉलोड इंडियन गाय ऑन इंस्टाग्राम,
इंस्टाग्राम 214 मिलियन,
आणि यामुळे तर
मोर देन लेब्रॉन जेम्स.
हा ना,
इन यूएसए.
अरे आणि त्याचा इन्फ्लुएन्स पण एवढा आहे ना की अक्षरशः तुम्ही ऐकलं असेल पुमानी ते एक त्यांचा एक ब्रँड आहे ना 18 त्याचा खास ऑलमोस्ट विराट कोहलीचा कोलॅब आहे त्यांच्यासोबत.
नाही विराट कोहलीचा ब्रँड होता तो.
हा हा, पण पुमा सोबत पण त्याचा आहे ना काय?
नाही आहे, पुमा सोबत ब्रँड अम्बॅसिडर आहे आणि 18 विराट कोहलीचा ओन ब्रँड आहे.
ओके, तर पुमाचे काय तर 10% ऑफ सेल्स म्हणजे त्यांच्या अख्ख्या ह्याच्यामधले जे सेल्स असतात त्यातले 10% गोज ड्यू टू विराट कोहली, म्हणजे विराट कोहलीचा ब्रँड घेतात त्यामुळे त्यांचे 10% ऑफ सेल्स होतात. म्हणजे ही इज द मोस्ट प्रॉफिटेबल गाय इन द स्पोर्ट म्हणणार, म्हणजे नॉट अमेरिकेचं बोलत नाही, इंडियाचं तर म्हणतो.
एक्झॅक्टली, इज मोस्ट प्रॉफिटेबल, मोस्ट यु नो ही लाइक, आय एम नॉट सेइंग प्रॉफिटेबल, इज लाइक एंटरप्रेन्योर,
बिझनेसमॅन. पण दिस ऑल ड्यू टू दॅट कंपाऊंडिंग, कारण की तो आता फोकस क्रिकेट क्रिकेटवर केला.
इफ यू देयर इज अ वन बुक दॅट कॉल द वन थिंग,
बरोबर
द वन थिंग,
बरोबर.
अँड सेम एक्झाम्पल विराट कोहली, 31 पकडली क्रिकेट
बस सोडायची
नाही. लेब्रॉन जेम्स बास्केटबॉल
सोडायची.
हां, कोबी ब्रायंट लाइक द ऑल टाइम ग्रेटेस्ट मायकल जॉर्डन, सेम वन थिंग. ते एक गोष्ट पकडली, सातत्याने प्रॅक्टिस केली,
बरोबर आहे. म्हणजे तेच कन्सिस्टन्सी, इट ब्रीड्स, देन त्यानंतर
एक गोष्ट सांगू का, आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की कन्सिस्टन्सी एवढी इम्पॉर्टंट आहे, पण आपण ऍक्च्युअली डे टू डे लाईफ मध्ये प्रायोरिटी देत नाही या गोष्टीला.
बरोबर, जसं तुम्ही आधी म्हणला, पेशन्स नाही,
पेशन्स नाही, प्रायोरिटी देतच नाही. 3 दिवस खेळणार, 4 दिवशी नाही रे, म्हणलं प्रोग्रेसिनेशन करत होतो ना, तर ती ऍक्च्युअली ते मला वाटतं की ते कॉन्कर करायला पाहिजे पहिली गोष्ट. मतलब जर तुमचा पॅटर्न कळला नाही तुम्हाला की तुम्ही प्रोकास्टिनेट करताय, तर जस्ट एव्हरीडे जे पण काम तुम्हाला करायचं आहे तर एक तास द्या बस, नाही तुमचं काम. म्हणजे मेन गोष्ट काय होतं, लोक चुकतात कुठं की आता ओके मी आता उद्यापासून होणार कन्सिस्टंट, ठीक आहे. समजा एक त्यांचं काम आहे, म्हणजे ओके त्यांना जे पण काम करायचं आहे ते काय करणार, त्याच कामाला पूर्ण वेळ जाणार आणि त्यामध्ये हे जाणार एक्झॉस्ट, ठीक आहे. आणि म्हणजे बाकीचे कामं पूर्ण साईडला राहणार,
बरोबर.
आणि त्याच्यामुळे काय होतं, मग ते बोलत ना प्रत्येक गोष्ट एकदम अति झाली की मग माणूस सोडून देतो, ती गोष्ट ही ती तर अति नाही करायचं.
ऍक्च्युली देर इज, म्हणजे आता जे तुम्ही म्हणला, देर इज नो बेटर एक्झाम्पल आणि बेसिक एक्झाम्पल,
बेसिक एक्झाम्पल
लोकांना कळेल आता यावरती, ते आहे साधं जिमचं. एव्हरी न्यू इयर हजारो घेतात ऍडमिशन, हजारो, म्हणजे जिमचा धंदा सुरू जातो अक्षरशः डिसेंबरच्या महिन्यात,
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात.
आणि आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट, म्हणजे मी जिम मध्ये आहे, मला हे चक्क मी बघतो डोळ्याने. जानेवारीचे 2 हफ्ते मजबूत गर्दी असते, 2 हफ्ते म्हणतोय मी, 2 हफ्ते, त्याच्यानंतर सगळे गायब. जे आधीपासून आहेत तेच उरतात, कारण की सीन काय होतो, जसं तुम्ही म्हणला की रिझल्ट दिसत नाहीत, मग सोडून देतात, अरे अंग दुखत आहे ते, बाकीची काम आहेत मला, आणि ते सोडून देतात,
प्रायोरिटाइज करत नाही,
प्रायोरिटाइज करत नाही.
आणि जिम मध्ये पण अति करणं सगळं अति,
हा,
त्याच्या बॉडी पाहिजे आपण, अरे अति झाल्यावर मग ना बॉडी पण एक्झॉस्ट होते, काय
बरोबर.
माइंडला पण कसं असतं ना की एकदम माइंड काय म्हणतात एक, तर आपण समजावं लागतं, असे
बर्नआउट पण होते आपली बॉडी,
बर्नआउट पण होते, तुमचे काम होत नाही नंतर, मग तुम्ही म्हणतात जिमला ये जाऊन द्या सकाळी नाही, मग ते एक सायकल असते, त्या सायकलची हिशेबा नाही गेला तर मग ते तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतात त्याच्यामध्ये.
अगदी अगदी. आणि यासाठीच ना आता पण समजा तुम्ही, जसं तुम्ही आता म्हणला की अति करतात नाही का, म्हणजे तुम्हालाही तेच सांगायचं आहे की अति पण नका करू. समजा तुम्ही 5% तरी केला, म्हणजे अर्धा वर्कआउट तरी केला, बट इफ यू आर कन्सिस्टंट फॉर अ इयर, एक वर्षात तरी तुमची बॉडी इतकी चांगली असेल की जी तुम्ही ओव्हर करून 3 महिन्यात नाही करणार जितकी तुमची.
इव्हन इन जस्ट 2 वीक्स जर यू आर, तुम्ही जिम मध्ये 2 वीक किंवा जर मी एक महिना जर तुम्ही जिम मध्ये कन्सिस्टंट राहिले, ठीक आहे, आणि जस्ट डुईंग 2-3 एक्सरसाइजेस लाइक डिप्स अँड पुलअप्स अँड पुशअप, तरी तुम्हाला रिझल्ट
दिसते.
दुसऱ्या वीक मध्ये रिझल्ट शो होईल,
बरोबर,
पण ते तुम्हाला यू कॅन फील युअर बॉडी टाईटनेस, यु नो बॉडी पोस्चर करेक्टनेस, पण त्याला पण बरोबर ना की जिमला जाऊन लगेच सगळं करायला सुरुवात नाही करायची. ॲप्स पण मारले
बरोबर,
पैसे पण केले सगळं नाही.
जस्ट टू बी दॅट यू शुड बी कन्सिस्टंट
हां इन वन थिंग.
आणि काय मेजॉरिटी लोकांचं हे चुकतं की असं एक असं वाक्य आहे दॅट पीपल ओव्हर एस्टिमेट व्हॉट दे कॅन डू इन वन इयर अँड अंडर एस्टिमेट व्हॉट दे कॅन डू इन टेन इयर्स.
एक्झॅक्टली,
म्हणजे तुम्ही एक वर्षात काय करू शकता हे पण तुम्ही ओव्हर एस्टिमेट करता. नाही का एका वर्षात मी सिक्स पॅक आणेल, दिस इज ओव्हर एस्टिमेशन.
बिकॉज इट्स टेक टू मच टाइम.
आता समजा सांगितलं की टेन इयर्स मध्ये तुम्हाला सिक्स पॅक पाहिजे, देन यू आर बोले अच्छा हां नाही यार आय विल डू इन वन इयर. त्यामुळे मग अति होतं मग काय राहत नाही. त्यामुळं यु आर अंडर एस्टिमेटिंग, म्हणजे तुम्ही अंडर एस्टिमेट करता की तुम्ही 10 वर्षात काय करू शकता.
एक्झॅक्टली,
कारण की तो ग्राफ कसा असतो असा तू एक सॉर्ट ऑफ असा जेन असतो का जरा असा हळूहळू वरती जातो म्हणजे असा कर्व असतो. एक
कर्व पण असतो आणि म्हणजे मेन ग्रोथ
फर्स्ट फ्यू एकदम असं सपाट जाते तिला.
सपाट सपाट एक्झॅक्टली. इवन सेम आता एकदम बार एक्झाम्पल सांगतो की पॉडकास्टमध्येच मी पाहिलं ऐकलं होतं सेम जसं आता मी मागा बघतोय ना फर्स्ट सिक्स मंथ ग्राफ लाईक असा
झिरो नाही म्हणजे
एकदम प्ले टू थ्री
एकदम कमी.
हा देन गेन बूम टेन प्ले देन अगेन बूम झाला परत खाल्ला परत म्हणजे ह्यावेळेस ग्राफ वरती होता परत बूम म्हणजे इट्स टेक टाइम.
हा पण तो एक जे कर्व असतो पॉडकास्टमध्ये तुम्ही अगदी बरोबर म्हणताय सुरुवातीला काही नसतं पण ॲज द टाईम गोज बूम यू आर अप.
टाइम गोज म्हणजे ग्राफ असा एकदम सरळ वरती जात नाही, थोडं वरती जाणार परत खाली येणार बस तुम्ही त्या सेम फेज राहणार परत वरती जाणार परत खाली येणार परत सेम फेज राहणार म्हणजे लाईक स्टेअर्स.
बरोबर. बट इफ यू लुक ॲट द बिग पिक्चर तुम्ही मोठं चित्र बघितलं तर तुम्ही वरतीच जाताय.
हा म्हणजे
अल्टिमेटली
तुम्ही असं
वरतीच जाताय.
दिसायला बघतो वेळ लागतो अर्ध्या झाला ते दिसतं कसं आहे काय आता 90% लोकांचं म्हणजे मी गॅरेजचं आहे करतो पॉडकास्ट की 90% पीपल फेल बिकॉज ऑफ गिव्ह अप सून अँड शोईंग पीपल दॅट व्हॉट दे हॅव मतलब दे बाय थिंग्स टू शो पीपल.
बरोबर, म्हणजे ती सवय लागते कन्झ्युम करतात त्यानंतर मग ते पण नॅचरली. आता बघा ना कन्सिस्टंटली तुम्ही कन्झ्युम करत राहिला यू आर गोइंग टू बी पुअर म्हणजे कन्सिस्टंटली
यू अगर त्यात ना एक कुठली पण गोष्ट जी हेल्थला पण इफेक्ट करते जे तुमच्या वेल्थला पण इफेक्ट करते इफ यू आर डुईंग सेम एक्झाम्पल इफ पीपल डोंट पीपल हॅव इन्कम ऑफ सोर्स मतलब त्यांच्याकडे जर इन्कम सोर्स 50,000 आहे अँड दे स्पेंड इन अ मंथ ओव्हर 50,000 इवन नॉट इन ओव्हर 50,000 इफ अमाऊंट इन त्यांची इन्कम आहे 50,000 अँड दे अँड त्याचा एक्सपेन्स आहे एव्हरीथिंग इन्क्लुडिंग लाईक EMI होम लोन एव्हरी लाईक अगर त्यांचा एक्सपेन्स मंथली 30,000 पण आहे इज नॉट गुड मीन्स 30,000 वॉट यू अर्न अँड हाऊ काय तुम्ही सेव्ह करा
50%-पेक्षा जास्त आहे ते
तेच ना तुमच्या इन्कमपेक्षा तुमचा खर्च जास्त म्हणजे खर्च इन सेन्स की तुम्हाला अर्धा खर्च आला ना मग काय सेव्ह होणार तुमचं काय सेव्ह नाही होणार
त्याच्यामध्ये.
अँड मोस्टली दॅट इन जॉबमध्ये अँड इन EMI एज वेल यार मतलब आजकाल प्रत्येक गोष्टीला EMI लागली ते 100 किती 1,000 रुपयाची गोष्ट घेतली तरी ते EMI अक्षरशः EMI दाखवते ते एवढं खराब दाखवतात ते. मी म्हणलं अरे हा काय प्रकार सुरू केला या लोकांनी.
तुम्ही आत्ता म्हणला ना 1,200 काल परवाच एक परचेस केला आणि आय वॉज मला असं वाटलं नव्हतं की मी होतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्टोअर मी तिकडे गेलो EMI करायला आता माझी अमाऊंट जास्त होती पण माझ्याच बाजूला अजून एक व्यक्ती होती की अक्षरशः त्यांनी जो तुम्ही आता म्हटलं ना 1,200 अक्षरशः $1,200 तो स्पीकर होता EMI केला त्याने. आय वॉज लाईक म्हणजे चाललंय काय
ही सवय आहे. हा ऍक्च्युली एक सवय आहे पीपल डोंट अंडरस्टँड की इफ यू आर कन्सिस्टंटली बाईंग गुड्स ऑन लोन भले ते छोटे अमाऊंट का असा ना यू आर नॉट गोइंग टू मेक यू आर नॉट मेकिंग मनी बाय ब्रो तुमच्या पोरी लो
बरोबर.
अँड तुम्ही हेजाव म्हणताय मला कपड्यावर पण आलंय मशीन शो शो करते EMI और फुल पेमेंट दो ऑप्शन
समझा लग्जरी ब्रँड आहे तर समजू शकतो EMI पण बेसिक बेसिक गोष्टींना पण
EMI ऑडियन्स तुम्हाला सांगतो इफ यू इफ आर हिअरिंग पॉडकास्ट टिल द एंड बस प्लीज केअरफुली यूज युअर क्रेडिट कार्ड्स अँड केअरफुली यूज EMI इज नॉट लाईक अ बिकॉज बँकचं सिस्टमच सेम आहे इफ यू आर युझिंग कार्ड्स क्रेडिट कार्ड्स दे मेक मनी ठीक आहे अँड ओके घर आय विल से कार ठीक आहे फोन बी ठीक आहे इफ यू हॅव दॅट अमाऊंट ठीक आहे तुम्हाला एवढी मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट नाही करायची ठीक आहे बट इफ यू आर टेकिंग 1200 रुपये का EMI इज व्हेरी डेंजर आय विल से
ऍक्च्युली नथिंग बट ही सवय आहे जे तुमच्या सातत्याने तुम्ही घालताय स्वतःमध्ये
सवयच आहे ना की मग ते पण रिपीट होते बार बार
हो कारण की तो एकच EMI घेत नाही परत फ्युचर मध्ये त्याला अजून एक गोष्ट आवडली मी EMI वर घेणार परत EMI वर घेणार
आणि काय शुअर की तो इन्कम स्टेबिलिटी त्याच्याकडे
बऱ्याचदा काय होतं की आता एंटरप्रेन्योरशिप घेतला बिझनेस घेतला आपण तर बऱ्याचदा सातत्याने आपण असतो त्याच्यात पण बऱ्याचदा आपले डिसिजन चुकतात आणि वी फेल समटाइम्स वी फेल बट मला तुम्हाला एक हेच सांगायचं आहे की भले तुम्ही सुरुवातीला फेल होता इफ यू आर कन्सिस्टंट ना एक दिवस तर सक्सेसफुल होणार सर फॉर एक्झाम्पल आपण साधा तुम्हाला एक्झाम्पल देतो की कुठली पण प्रोड्युसर घ्या फिल्म प्रोड्युसर घ्या त्याचे पहिले 2-3 पिक्चर फ्लॉप जाऊ दे गेले फ्लॉपचं इट वॉज अ फेल पण समजा चौथा पिक्चर त्याचा सुपरहिट राहिला ते तिन्ही पिक्चरचं तो भरून भरून काढेल एका पिक्चर मध्ये भरून काढ म्हणजे तुम्हाला हेच सांगायचं इफ यू आर कन्सिस्टंट चाइल्ड वेल यू कॅन स्टील बी राईट ऑफ्टन यू कॅन गो रॉन बट ऍट इन दी एंड यू विल बी राईट
अँड यू विल ऍक्च्युली अजून एक गोष्ट आहे कन्सिस्टंटली तुम्ही कुठे फेल झाला दॅट यू आर लर्निंग दॅट यू आर डूइंग हार्ड वर्क बिकॉज that game of not giving up that teaches you that you are doing actually hard work that teaching you how to hard work theek hai
barabar
and if you learn hard work then nobody can stop you
barabar karan kin barabar hai agdi barabar hai hyacha madhe seta tumcha consistency perseverance patience ya teen goshti ekatra aale yes mhanle karan kin ata mi tumhala ata mi sangitle te दोन पिक्चर फ्लॉप गेले तीन पिक्चर पण चौथा हिट जातो पण तुम्हाला हे समजतंय का ते तीन पिक्चर मध्ये त्याला विजडम पण किती मिळत वाईट फेल्ड आहे की नाही त्यांना तितकं नॉलेजही कळतं अँड कंपाऊंडिंगली ते चौथ्या मध्ये मग तो सगळं टाकतो आता रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे मी ऐकलेलं कपूर फॅमिलीचंच होतं की बरेचसे त्यांच्या पिक्चर मधल्या काळात फेल गेलते ही वॉज ऑन द वर्ज ऑफ बँकरप्सी पण त्याने मग ते ऋषी कपूरला लॉन्च केलं आणि ही बॉबी फिल्म रिलीज केली बॉबी फिल्म एवढी चालली त्यांनी सगळं भरून काढलं जितका पण लॉस होता मीन्स इट वॉज अ डेस्परेट अटेम्प्ट बट ही गॉट राईट आणि सगळं त्यांनी भरून काढलं सो इट इज अगेन आउटकम ऑफ देअर प्रेझिव्हरन्स तुमचं कन्सिस्टन्सी तुमचं कंपाऊंडिंग युअर पेशन्स कारण की थोडी पेशन्स पण होती त्यांच्याकडे
ते असणं गरजेचं सर आणि जेवढं तुम्ही कुठल्या पण गेममध्ये म्हणजे बॅटल फील्ड गेमचं तुम्ही मैदान सोडत नाही ना
बरोबर
यू आर म्हणजे तुमचे चान्सेस जास्त तुम्ही जिंकण्याचे
आता जस्ट एक आता तुम्हाला किस्सा माहिती असेल इट्स रिअल लाईफ किस्सा की मी हा ऐकलेला की समटाइम्स देर आर टाइम्स की अशी वेळ येते की तुम्ही खरंच मैदान सोडायला भाग पाडलेला
असतात
म्हणजे ऑलमोस्ट यू आर टू लिव अशी वेळ येतात मी नाही म्हणत आय हॅव ऑल्सो एक्सपिरियन्स सेम सेम आय
एम सेम मी पण असे
पण मी असं नाही म्हणत की इतकं ते सोपं आहे म्हणजे नाही का की टिकणं सोपं आहे मी हे कधीच नाही म्हणत
इट्स नॉट इझी टिकणं सोपं इव्हन शेवटी टिकणं सोपं असलं असतं तर मग कुणी पण केलं असतं ना आज वाय वन वाय इन द वर्ल्ड दॅट ओनली एवढी 8 अरब म्हणजे किती आपली पॉप्युलेशन किती 8 बिलियन का 8 काहीतरी आहे ना
मला एवढा एक्झॅक्ट आकडा माहित नाही
मला पण नाही माहिती अँड त्यात पॉप्युलेशन मध्ये ओनली हाऊ मच बिलियनर्स यू हॅव ओनली 2000 ओनली 2000 बिलियनर्स इट्स नॉट इझी
बरोबर इट्स नॉट
गेम इज नॉट इझी मॅन अँड 8 बिलियन पॉप्युलेशन अँड ओनली वी हॅव 2000 बिलियनर्स मॅन नथिंग अँड वी डोंट हॅव एनी ट्रिलियनर ओके एखादा भेटेल म्हणलं बहुतेक हाच होईन इलॉन मस्कच होईन मला वाटते अँड चान्सेस झाला की आपले इंडियन गौतम अदानी साहेब पण होईन
वन डे
इट्स गुड.
आणि यावरच एक किस्सा मैदान सोडण्यावरचा की ऑलमोस्ट जेव्हा ह्या रिअल किस्सा मी ऐकलेलं की जेव्हा अमिताभ बच्चन वॉज फर्स्ट इन दॅट ही फेल्ड अ लॉट सुरुवातीचे फिल्म्स एकदम फ्लॉप होते अक्षरशः तो रेल्वे पकडून जाणार होता घरी ना म्हणजे ही वॉज अबाउट टू लिव्ह मुंबई तो मुंबई सोडणार होता कारण की सगळं फेलियर होतं तर बट वन डिरेक्टर ऑर प्रोड्युसर की मला नाव नाही आठवत अँड ही वॉज रिअली टाईट ऑन बजेट त्याचा बजेट लय टाईट होता फिल्मसाठी अँड त्याला एक असा पाहिजे होता की तो रोल पण व्यवस्थित करेल आणि स्वस्तात करेल त्यावेळी हा एक बच्चन जो आलता ही वॉज म्हणजे अजून इतका तू मेगास्टार झालेला नव्हता तो आत्ता सो ही गोट प्लॅटफॉर्ममध्ये गेला आणि त्यानं शोधलं भेटला बच्चनला अँड वी ऑफर दॅट फिल्म जंजीर आणि दॅट पण बघा बच्चनचं पण एवढं आहे की त्यांनाही परत मैदान सोडलं नाही ही वॉज अबाउट टू लिव्ह बट की चला एकदा करूनच टाकू जंजीर वॉज द सुपर हिट द फर्स्ट म्हणजे जंजीर का दिवार मला नीट आठवत नाही बट इट वॉज द फर्स्ट हिट फिल्म ऑफ हिम त्याच्यानंतर जो बच्चन स्टार्ट झाला त्यानंतर तो आजपर्यंत थांबला नाही
पण इवन अगेन मिडल मध्ये पण ही वॉज
ऍक्च्युअली
बँकरप्सी
हो हो मधला तो
काळ होता काळ होता ऍक्च्युअली मला आठवत नाही कुठला काळ होता जेव्हा अभिषेक बच्चन परत बरोबर होता त्यांनी युएस वर शिकत होता तो दॅट टाइम अंबानीच्या कोणत्या फंक्शनला गेला होता दॅट अंबानी टोल्ड डे मुकेश अंबानी मतलब मी स्टोरी ऐकली होती दॅट बच्चन बँकरप्सीवर होता अंबानी टोल्ड केला की आय विल गिव्ह मनी यू कॅन पे बॅक मी लेटर दॅट अभिषेक मतलब अमिताभ बच्चन सर टोल्ड की नो आय एम नॉट टेकिंग मनी मतलब मला तुमचे पैसे नाही पाहिजे ना आय विल डेफिनेटली कम बॅक दॅट ही स्टार्टेड के बी सी दॅन के बी सी
तेच म्हणजे इट्स नॉट गिव्हिंग अप ऑलमोस्ट म्हणजे इतकं तुमचं परसिव्हिरन्स बाहेर तेवढे तुमचं
बँकरप्सी असं नाही की गरीब असतानाच होती श्रीमंत असताना बँकरप्सी होती ट्रू आहे म्हणजे किती असे किती लोक आहेत ना की म्हणजे त्या लेवलला आहे लाईक माल्या साहेब आपले
लंडनवाले
नीरव मोदीजी सर
झाले
सहारा सर सहारावाले मोठे मोठे असतींचे पण शेवटी आय एम वी आर जोकिंग बट देर आर यु नो त्यांनी पण चांगले बिझनेस केले असं नाही म्हणलं की त्यांनी बिझनेस चांगले नाही केले त्यामध्ये मोठे नाही आहेत बट काही ना काही त्यांच्या मागचे जे इंटेन्शन्स ते राईट नव्हते असं मला वाटतं बिकॉज इफ दे आर फेल्ड मतलब किंगफिशर वॉज गुड एअरलाईन आय एम नॉट सेइंग की नॉट बॅड इज वॉज गुड एअरलाईन बट रिटर्न काय माहिती
म्हणजे लॉंग स्टोरी शॉर्ट तुम्हाला मी सांगतो सगळ्या दर्शना की तुम्ही फक्त तुमची कन्सिस्टन्सी सोडू नका एकदा तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी धरली कन्सिस्टन्सीमुळं तुमच्यात पेशन्स पण हवाच हवा पण खरं सांगू यातलं तुम्ही कुठलं पण निवडा ते बाकीचे ऑपअप येणार इफ यू चूज कन्सिस्टन्सी पेशन्स तुमच्या आत ऑपअप आलेला आहे अँड इफ यू चूज कन्सिस्टन्सी कंपाऊंडिंग ऑपअप येणार आहे बिकॉज इट्स अ प्रोडक्ट ऑफ दॅट म्हणजे तुम्ही जेव्हा सातत्याने करता कंपाऊंडिंग पण होणार इट्स द लॉ परसिव्हिरन्स पण मग त्यातनंच येतो जिद्द तुमची त्यातनंच येते मी एवढी वर्ष केलं आहे अजून करेल अँड यू गेट सक्सेसफुल अँड इट नॉट ओनली तुमच्या वेल्थमध्ये हेल्थ आता जे मी चारही पिलर्स म्हणले हेल्थ वेल्थ हॅपीनेस फॅमिली रिलेशनशिप्स आता हा रिलेशनशिप्स पण एक असाच खेळ आहे टिकोन नॉट अ इझी
टास्क
इझी टास्क मैदान मधून पडून जाणे इट्स रिअली इझी
ओके वी कॅन टॉक ऑन रिलेशनशिप
बोलूच आपण
पण
त्यामध्ये पण हे काम करतं
ऑफकोर्स यू हॅव टू बी तुम्हाला एफर्ट डालणं आहे कंपल्सरी असं नाही की तो पुढचा माणूस समजेल मला वाय बिकॉज तो पण टाकतोय म्हणजे तुम्हाला पण टाकणं खर्चच आहे ना आणि द लास्ट फायनल कोट दॅट इज की बॉस यू कॅन डू ओके लोक फेल का होतात ते लिसन अदर पीपल ठीक आहे असे पण लोक आहेत ज्यांची चांगली ग्रोथ आहे ठीक आहे जे चांगले मेहनत पण करतात पण ते लिसन अदर पीपल तर वन ॲडवाईस फ्रॉम माय सेल्फ दॅट इज की स्वतःला आयसोलेट करून टाका जे तुम्हाला काम करायचं ना जस्ट फोकस ऑन वन थिंग अँड त्या कामाच्या बद्दल जे पण शिकायचं आहे ना त्या फील्डमध्ये जे पण एक्सपर्ट आहे त्यांच्याकडनं शिका बस दॅट्स इट. आणि कोणाला आणि मेन चेंज कोणाला सांगू नका तुम्ही करता काही आहे. बी ए सायरन किलर
मराठीत मध्ये बोलायचं झालं शांती क्रांती करा,
शांती क्रांती करा. तो दॅट्स इट,
दॅट्स इट. सातत्य ठेवा, सातत्य ठेवल्यानंतर कंपाउंडिंग ऑफ अपील, पेशन्स ऑफ अपील, प्रिझर्व्हन्स ऑफ अपील अँड वन डे यू रीच दॅट पिनॅकल, म्हणजे एकदा तुम्ही टॉपवरती पोहोचालच बाय दॅट कन्सिस्टन्सी अँड सातत्य. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर लिसनिंग.
And next